प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट। या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक। फोन 2350989।
या वर्षीचं नाशिक रन 14 जानेवारी 2017 सकाळी 7:30 नेहमीप्रमाणेच रनची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड वरून होईल। लहान मुलांसाठी 2.5 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 5 किलोमीटर ट्रॅकचे आयोजन आहे। तरी आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं। नोंदणी 5 जानेवारी ते 14 जानेवारी।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी।
नमस्कार। खरं तर महाराष्ट्राला रोजगार हमी योजना नवीन नाही। 1972 दुष्काळात सुरुवात केलेली ही योजना आज भारतभर पसरलेली आहे। या योजनेसंबंधी माहिती घेण्यासाठी हा खास नवा कार्यक्रम प्रगती अभियानने सुरुवात केलेला आहे। ह्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेवर आधारितच केंद्र सरकारने 2006 साली एक नवीन योजना आणली, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना। म्हणजेच आपली रोहयो आता सर्व राज्यांना लागू झाली। याच योजनेचं नाव पुढे जाऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले। या योजनेसंबंधी आपल्याला माहिती मिळावी, ही योजना आपल्या गावात चांगली आपल्यालाच राबवून घेता यावी यासाठी हा कार्यक्रम। या योजनेची माहिती सोप्या आणि आपल्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीने देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करत आहोत। या कार्यक्रमातून आपण या योजनेची पूर्ण माहिती, त्यात होत असलेले सातत्याने बदल, त्याबरोबरच या योजनेची आपल्या गावात कशी अंमलबजावणी करून घेता येईल, ते होण्यासाठी काय करावे लागेल हे आपण सगळं समजून घेऊया। आपल्या कुटुंबातील, आपल्या घरातील लोकांना या योजनेत कसे काम मिळवता येईल तेही आपण पाहूया। आपल्या शेतीसाठी या योजनेचा कसा लाभ करून घेता येईल हे आपल्याला यामधून समजणार आहे। नरेगा ही नेमकी कोणासाठी आणि कशासाठी? आणि बरं का, या भल्या मोठ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेचं संक्षिप्त नाव नरेगा किंवा मनरेगा। आपण या कार्यक्रमात या योजनेस नरेगा म्हणूया। या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना आहे। शेतीच्या हंगामानंतर हाताला काम शोधणाऱ्यांसाठी ही योजना अति महत्त्वाची आहे। या योजनेतून हाताला काम मिळते आणि आपल्याच गावात मूलभूत संसाधनांची निर्मिती होते। म्हणजे गावातील जे छोटे शेतकरी आहेत, सीमांत शेतकरी आहेत, भूमिहीन कुटुंबातील लोक आहेत, शेतमजूर आहेत, ह्यांना या योजनेत सहभागी व्हायला मिळेल। आणि या योजनेतून आपल्यासाठी जलसंधारणाची विविध कामे करता येतात। शेततळी होऊ शकतात, माती बंधारे, दगड माती बांध, उंचावर समपातळी चर खोदता येतील, जुन्या तलावातील गाळ काढून घेता येईल, वृक्षारोपण करता येईल। अशा जलसंधारणाच्या कामाशिवाय रस्ते, खेळाचे मैदान अशी कामेही घेता येतील। याचबरोबर छोट्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनाही आहेत, ज्यामध्ये विहीर आहे, जनावरांसाठी गोठे आहेत, फळबाग आहे, अशी आपल्याला कामे घेता येतील। ही योजना आपल्याला मिळण्यासाठी काय करावे लागेल हे आपण आता या कार्यक्रमातून प्रत्येक वेळी थोडे थोडे जाणून घेऊया। आता ना आपण काय समजून घेतलं हे एकदा बघूया। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेचं संक्षिप्त नाव नरेगा किंवा मनरेगा। आता या योजनेची माहिती मिळवून तुम्हाला त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे एक एक करून आपण समजून घेऊया। हा कार्यक्रम आपला ह्याच वेळी प्रत्येक मंगळवारी रात्री 9 वाजता असणार आहे।
नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट। या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती आपण ऐकलीत प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांच्याकडून।
आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक। फोन 2350989।
निर्माता जयंत ठोंबरे।